विक्रम सर बोलत आहे का? विक्रम सर नमस्कार, सिद्धेश बोलत आहे परांसर स्कीम मधून. मागे सर आपण फ्लॅट संदर्भात एन्क्वायरी केली होती फॉरेस्ट्री प्रोजेक्टसाठी. अच्छा, काही बजेटचा इश्यू आहे का सर? बजेट इश्यू वगैरे आहे का काही? सर म्हटलं काही बजेटचा इश्यू नाही आहे ना आपल्या? ओके सर, ठीक आहे सर, थँक्यू.